नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. तरुणांच्या क्षमता आणि कलागुणांचा पुरेपूर वापर करून रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. रोजगार मेळाव्याला ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. देशभरात 45 ठिकाणी असे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध सरकारी कार्यालयांमधल्या 71,000+ अधिक जणांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं. राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाची प्रगती आणि विकासामध्ये शेतकऱ्यांचं महत्व आणि भागीदारी अधोरेखित करणं, अन्न सुरक्षा, शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी परंपरा जपण्यासाठी शेतकऱ्याचं योगदान कसं महत्वाचं आहे यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. उत्तर प्रदेशातल्या पिलभीत जिल्ह्यात आज सकाळी खलिस्तानी अतिरेकी आणि पोलिसांच्या चकमकीत 3 अतिरेकी ठार झाले. हे तिन्ही खलिस्तानवादी अतिरेकी 19 डिसेंबर रोजी पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातल्या एका पोलीस चौकीवर झालेल्या हातबॉम्ब हल्ल्यात सहभागी होते. पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना भरधाव डंपरनं चिरडल्यानं 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे. डंपर चालकाचं डंपरवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 499 अंकांची वाढ झाली आणि तो 78,540 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 166 अंकांची वाढ नोंदवत 23,753 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.